ज्यांच्या प्रोत्साहनामुळे माझ्या कवितांना उभारी आली त्या श्रीमती मालतीबाई किर्लोस्कर यांना माझी आदरांजली। सुखात बहुन आंदती जगती आपुल्या कन्यका, कधी न भुलती परी सकल आपुल्या तासिका। अखंड तव सत्पदी अमुची राहते नम्रता, असाच सहवासही तव मिळो आम्हाला सदा। अनंत असती जरी शुकनिसारिका भूवरी, करूनी अति गलबला विहरती गीत्या अंबरी। सदैव न चकूजिते खरीच कोकिला सुस्वरी, तशीच गमते मला ती कविता तुवा अंतरी। तुवा हाती बघता दिसती मजला सप्त सरिता, स्मरण करिता त्यांचे अविरत मनी ये धन्यता। जशी परिस स्पर्शे येई लोहा ते स्वर्णता, तशी तव सुस्पर्शे सुभग होई माझी कविता।